सहा श्लोक क्रमांक 5 ते 7 असे 3 श्लोक आपण पाहणार आहोत आज. तेषां पुरस्तदा भव तेषां पुरस्तदा भावन आर्यावर्ते नृपा नृप पश्चविंशन्ति पश्चाश्च त्रयो मध्ये अपर्यण्यता तेषां पुरस्तदा भावन आर्यावर्ते नृपा नृप पञ्चविंशन्ति पश्चाश्च त्रयो मध्ये पर्यण्यता तेषां पुरस्तदा भावन आर्यावर्ते नृपा नृप पञ्चविंशन्ति पश्चाश्च त्रयो मध्ये पर्यण्यता. त्रयो मध्ये परेण्यता तेषां पुरस्तदा भाव आर्यवर्ते नृपानुप पश्यविंशन्ति पश्चाश्च त्रयो मध्ये परेण्यता तेषां पुरस्तदा भावन आर्यावर्ते नृपा नृप पञ्चविंशन्ति पश्चाश्च त्रयो मध्ये परेण्यता. भाषांतर शिलप्रपाद यांच्या द्वारी. त्यांच्या 100 पुत्रांपैकी 25 पुत्र आर्यवर्ताच्या पूर्वेकडील राजे झाले. दुसरे 25 पुत्र आर्यवर्ताच्या हिमालय आणि विंध्य पर्वताच्या मध्य भागातील भूप्रदेश पश्चिम भागाचे राजे झाले. 3 पुत्र मधल्या भागाचे राजे झाले आणि उरलेले पुत्र अन्य प्रदेशांचे राजे झाले. जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यात पितरांना जे पिंडदान करतात त्याला अष्टका श्राद्ध असे म्हणतात. हे श्राद्ध महिन्याच्या कृष्ण पक्षात केले जाते. इश्वाकू राजाला हा श्राद्ध विधी करायचा असल्यामुळे त्याने आपल्या पुत्राला अरण्यात जाऊन शुद्ध मांस घेऊन येण्यास सांगितले. पुढचा 7 श्लोक. इश्वाकूचा पुत्र विकुक्षी या आज्ञेचे पालन करण्यासाठी अरण्यात गेला आणि श्राद्ध कर्माला योग्य असे कित्येक पशु त्याने मारले. परंतु थकून गेल्यामुळे त्याला विस्मरण झाले आणि मारलेल्या पशूंपैकी एक ससा त्याने खाऊन टाकला. तात्पर्य श्रीप्रपाद यांच्याद्वारे, क्षत्रियांना वन्य पशूंना मारण्याची मुभा होती कारण त्या पशूंचे मांस. जय श्री राधागोविंद भगवान की जय. श्री गोपाद की जय. कारण त्या पशूंचे मांस एका विशिष्ट प्रकारच्या यज्ञात आहुती देण्याकरता योग्य होते. पितरांना श्राद्धविधीत पिंडदान करणे हा एकच यज्ञ, हा एक यज्ञच आहे. वनात मृगया करून प्राप्त केलेले मांस या यज्ञात अर्पण करता येत होते. तथापि वर्तमान कलियुगात अशा प्रकारची आहुती देणे निषिद्ध आहे. ब्रह्मवैवर्त पुराणातील श्लोक उद्धृत करून श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, अश्वमेधम गवालंभम संन्यासम पलपैतृकम देवरेण सुतोत्पत्ति कलो पंच विवर्जयेत। कलियुगात पुढील पाच कर्म वर्ज्य आहेत, यज्ञात अश्वाचा बळी देणे, यज्ञात गायीचा बळी देणे, संन्यास दीक्षा घेणे, पितरांना मांस अर्पण करणे आणि एका मनुष्याने आपल्या भावाच्या पत्नीपासून संतती उत्पन्न करणे। वरील श्लोकातील पलपैतृकम म्हणजे पितरांना श्राद्धात मांस अर्पण करणे। पूर्वीच्या युगात ही प्रथा मान्य होती, परंतु कलियुगात ही कर्मे सर्वथा वर्ज्य आहेत। सध्या पशूंच्या हत्येत प्रत्येक जण प्रवीण आहे, परंतु बहुतांश मनुष्य समाज क्षत्रिय नसून क्षुद्र आहे। वेदांची अशी आज्ञा आहे की केवळ क्षत्रियच पशूंची मृगया करू शकतात आणि शूद्रांकरता असा आदेश आहे की त्यांनी शेळी बकऱ्यांसमान कनिष्ठ श्रेणींच्या पशूंना काली अथवा तत्सम देवी देवतांसमोर बळी देऊन त्या पशूंचे मांस खावे। सारांश, मांसाहाराचा संपूर्ण निषेध नसून समाजाच्या एका विशिष्ट वर्गास काळ आणि परिस्थिती पाहून मांसाहार करण्यास मान्यता आहे, तथापि गोमांस मात्र पूर्णतः निषिद्ध आहे। या कारणास्तव भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्वतः गोरक्षा गायींचे रक्षण करण्याची आज्ञा देतात। मांसाहारी लोकांना त्यांच्या विविध स्तरानुसार आणि शास्त्रातील विविध विधींनुसार मांसाहार करण्यास मान्यता आहे, परंतु गोमांस खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे। गोवंशांचे सर्वतोपरी रक्षण केले गेले पाहिजे। ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजन चलाकया चक्षुरोन्मीलितं वेनं तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं वेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स पदांतिक। वंदेहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तः स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाक्षातारिणी वांछाकल्पद्रुवेश कृपा सिंधुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, त्यांच्या 100 पुत्रांपैकी 25 पुत्र आर्यवर्ताच्या पूर्वेकडे लाजे झाले, दुसरे 25 पुत्र आर्यवर्ताच्या पश्चिम भागाचे राजे झाले, तीन पुत्र मधल्या भागाचे उरलेले अन्य प्रदेशांचे राजे झाले। श्राद्ध जानेवारी फेब्रुवारी मार्च हे पिंडदान करण्याचे महिने असतात आणि कृष्ण पक्षात हे श्राद्ध महिना असतो। इश्वाकू राजाला हा श्राद्धविधी करायचा असल्यामुळे त्याने पुत्राला मांस आणण्यास पाठवलं आणि भिक्षुक हा त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी गेला। भरपूर पशूंची त्याने हत्या केली, थकून गेल्यामुळे विस्मरण झालं आणि शेवटी मारलेल्या पशूंपैकी त्याने एक ससा खाऊन टाकला। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये. तर काल गुरु महाराजांचं सुंदर प्रवचन चालू होतं. तर महाराज खूप सुंदर सांगत होते की कशाप्रकारे द मेमरीज ऑफ हिज होलिनेस भक्तिचारू स्वामी महाराज. तर महाराजांनी खूप छान पॉइंट सांगितलं. डिवोशन इज अ मॅटर, फिजिकल प्रॉक्सिमिटी इज नॉट अ मॅटर. वास्तविक प्रत्यक्षात जर भक्ताचा संघ मिळत नसला तरी डिवोशन जे आहे त्याचं ते खूप महत्वाचं आहे. कारण आयुष्यभर पूर्ण जीवन रूपदांच्या चरणी लावलं, भगवत सेवेमध्ये लावलं, शेवटी भगवंत कसं काय सोडतील अशा भक्तांना. पूर्ण हरे कृष्ण आंदोलनामध्ये दुःख पण होत आहे भक्तांना, सोबत कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये एक अभिलाषा की निश्चितच की प्रभुपादांनी नित्य लीलेमध्ये श्री रूप मंजरी राधाराणी गोलोकधामामध्ये नित्यसेवेमध्ये नक्कीच त्यांना नियुक्त केलं असणार असो. कारण ह्या जगामध्ये सर्वात अशुभ गोष्ट कोणती आहे तर असं म्हटलं जातं या जगामध्ये सर्वात अशुभ गोष्ट आता आपण पाहतोय जे वातावरण. कुणी म्हणाल कोरोना चाललाय अशुभ वातावरण आहे, नाही असं नाही. याच्या अगोदर पण बरेच काही रोग येऊन गेले. अशुभ वातावरण हो आहे, पण सर्वात मोठं अशुभ ह्या जगाचं कोणतं आहे, दुर्दैव कोणतं आहे ह्या जगाचं, जेव्हा एखादा वैष्णव ह्या जगातनं कमी होतो, हे जग सोडून जातो, सर्वात मोठं अशुभ ते आहे. त्यामुळं फार मोठा लॉस आहे. कारण हा वैष्णव जगतो तो हरिनामाचा प्रचार करण्यासाठी, त्याचं वैयक्तिक असं स्वतःसाठी काही जीवन नसतं. त्यामुळं फार एक मोठी हानी आहे मानव समाजासाठी अखिल. कारण तो प्रचार कार्यामध्ये जे कोणी समाज त्याच्या संबंधात येतात त्या सर्वांना तो त्यांचं नित्य जे अल्टिमेट गोल गंतव्यस्थान आहे ते प्राप्त करून देण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. सोबत जीवन सार्थक करी कर परोपकार यानुसार त्याचं जीवन जगत असतो ह्या तत्वावरती. म्हणून कधी कुणी अशा संतांना साधारण मनुष्याप्रमाणे कधीच समजायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दह्याची अंगे निघे ताकलोनी, एक मोले दोन्ही मागो नये. दह्याच्या अंगी ताक पण निघतं, लोणी पण निघतं, दोन्हीची किंमत एक असते का? एक नसते. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, दोहोशी समान पाहो नये. आकाशामध्ये चंद्र पण आहे, तारे पण आहेत, पण समान आहेत का? दोन्ही भिन्न आहेत. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहोशी संसाटी करू नये. पृथ्वीच्या गर्भामध्ये हिरा पण आहे, गारगोटी पण आहे, पण दोन्हीची किंमत वेगळी. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोही सी समान भजू नये. असे हे संत आहेत, सामान्य जन आणि संत, कधीच ह्या दोघांना समान पाहायचं नाही. खूप जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये. तर असो, तर प्रभुपाद आज इथं तात्पर्यामध्ये काही गोष्टी सांगतात आहेत मांसाहाराबद्दल. तर ओळखलाच असेल तुम्ही विषय कोणता आहे. मांसाहार एक महापाप आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू की शास्त्र काय सांगतं ह्या मांसाहाराबद्दल. कारण असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये, नही प्राणात प्रियतरम लोके किश्चित विद्यते तस्मात दयानरम कुर्यात यथा आत्मणि तथा परे। ट्रान्सलेशन मी डायरेक्ट हिंदीमध्ये वाचतो ते बरं पडेल। जगत में अपने प्राणों से अधिक प्रिय दूसरी कोई वस्तु नहीं है, इसलिए मनुष्य जैसे अपने ऊपर दया चाहता है उसी तरह दूसरों पर भी दया करे। जीवन निर्वाह जाने उद्विघ्ना दिबे पर उपकारिणी सुख पासरिबे। कृष्ण अधिष्ठान सर्व जीवे जाने सदा करिबे सम्मान सबे आदरे सर्वदा। जीवनामध्ये आपण कोणत्याही जीवाला पीडा द्यायची नाही, उलट परोपकारे निज सुख पासरेवे, स्वतःचा आनंद विसरायचा, दुसऱ्याला सुख द्यायचा प्रयत्न केला पाहिजे। कृष्ण अधिष्ठान सर्व जीवे जाणे सदा, सर्व जीवांमध्ये भगवान श्रीकृष्णांचं अधिष्ठान आहे। करिबे सम्मान आदरे सर्वदा, सर्व जीवांमध्ये भगवंतांची उपस्थिती आहे असं पाहून सगळ्या जीवांचा आपण आदर केला पाहिजे। आणि वैष्णव हा वैष्णवचे गुण चैतन्य चरितामृतमध्ये खूप सुंदर सांगितलेले आहे। मध्य लीलामध्ये कृपालू अकृत दोह सत्यसारसम निदोष वरदान्य मृदु सुचिया किंचन सर्व उपकारक शांत कृष्ण एक शरणम अकाम अनिहस्थिर विनित षड गुण मित भूक अप्रमाद मानद अमानी गंभीर करुणा मैत्री कर दक्ष मौनी। हे सगळे चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीला 22.78-80 याच्यामध्ये भक्ताचे हे गुण वर्णन केलेले आहेत। एका साधारण हे जे वैष्णविझम आहे, वैष्णव धर्म सांगतो, साध्या मुंगीचा देखील तो आदर करतो, तर मग ते मांसाहार त्या आता गोष्टी खूपच लांब राहिल्या। म्हणून बघा श्रीमद भागवतामध्ये जेव्हा कलियुगाने एंट्री मारली, वास्तविक जेव्हा भगवंत गेले धामामध्ये तेव्हाच कलियुगाची एंट्री झाली, तेव्हाच त्यांनी प्रवेश केला। पण फिजिकली एंट्री कधी केली त्यांनी? परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये। आपला प्रसंग काल पाहिला, शृंगीने साप दिला आणि तो कशा प्रकारे बैलाचे तीन पाय तोडले, एका पायावर उभा होता बैल, आणि तो म्हणजे धर्म सत्य। ह्या कलियुगामधला ह्या कलियुगामध्ये तिन्ही धर्म नष्ट आहेत, केवळ सत्य काही प्रमाणात आहे, त्याची पण हानी होत आहे मधून मधून। तर श्रीमद भागवतामध्ये कलीला चार ठिकाणी जागा दिलेली आहे। सुद गोस्वामी ऋषीमुनीच्या संवादामध्ये वर्णन आहे, द्युतम पानम स्त्रिय सुन यत्र धर्म चतुर्विध। कोणतीही चार जागा, दारू वेश्यावृत्ती जुगार आणि मांसाहार पशूंचा वध, ह्या चार ठिकाणी दिलेले आहेत। आता पहा, मांसाहार जो करतो त्याला सजा काय आहे हो? तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या जीवेच्या पूर्तीसाठी जर एखादा पशूंना शिजवून खात असेल मनुष्य भक्षक, तर त्याची खूप भर्सनाई केलेली आहे। पुढल्या जन्मी त्याला यमदूतांद्वारे कुंभी पाक नरकामध्ये टाकलं जातं उकळत्या तेलामध्ये। जसं पकोडे फ्राय करतो ना आपण, तसं त्याला फ्राय केलं जातं। इथं तो खूप मजा मारत खातोय ना नॉनव्हेज फ्राय करून। हे पाचव्या स्कंदमध्ये वर्णन यायचं, 26वा अध्याय 13 नंबरचा श्लोक शुकदेव गोस्वामी सांगतात। तर अशी ही शिक्षा आहे। आणखीन कोणाकोणाला शिक्षा आहे बघा, अनुशासन पर्व हे खूप चुकीचा प्रचार देखील होतो। काही दिवसांपूर्वी आम्ही पाहिलं, एक लीडर काही प्रबोधन सांगत होते लोकांना लेक्चरमध्ये, अँटी हिंदुइझम म्हणू शकतो, तर त्यांनी रेफरन्स दिला की चुकीचा रेफरन्स, महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये जर श्राद्धामध्ये जर गायीचं बळी दिली तुम्ही तर त्या पित्रांना आणखीन आनंद होतो. असं उघड उघड ते रेफरन्स देऊन सांगत होते आणि मी आणि श्री मोहन प्रभू आम्ही हे पाहत होतो. लगेच महाभारताचा सेट आहे आपल्या लायब्ररीमध्ये, लगेच उघडला महाभारत, अनुशासन पर्व काढला, तो चॅप्टर काढला अनुशासन पर्वचा जिथं भीष्मदेव आणि युधिष्ठिर महाराजांचा संवाद आहे. अक्षरशः तिथं कुठंच उल्लेख नव्हता, पूर्ण आम्ही चाळून काढलं. भोळी भाबडी जनता समोर बसून ऐकते पहिली चाळीशी, कुणाला एवढा रस नाहीये शास्त्रांचा, शास्त्र घेऊन अध्ययन करणं वाचणं, कुणाची प्रवृत्ती नाहीये त्या दिशेने. आणि हे असे चुकीचे जर मार्गदर्शन करत असतील तर मग समाजाची वाट नाही का लागणार. आम्ही लगेच पाहिलं, हे उघड उघड सांगतात येत अनुशासन पर्वामध्ये असं असं वर्णन आहे. आम्ही पूर्ण क्लिअर पाहिलं, तर पहा अनुशासन पर्वामध्ये काय वर्णन मी वाचतो, हिंदीमध्ये वाचतो. युधिष्ठिर महाराज म्हणतात, हे पितामह, बडे खेद की बात है कि संसार के ये निर्दयी मनुष्य अच्छे अच्छे खाद्य पदार्थों का परित्याग करके महान राक्षसों के समान मांस का स्वाद लेना चाहते हैं. तृण से, काठ से और पत्थर से मांस नहीं पैदा होता, वह जीव की हत्या करने पर ही उपलब्ध होता है, अतः उसके खाने में महान दोष है. भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतात. पुढं, आता मांस खाना भयंकर पाप. जो मनुष्य पाप से मोहित होकर मांस पकाता है, उस पशु के शरीर में जितने रोएं रोम हैं, उतने वर्ष तक नरक में निवास करता है. जो दूषित बुद्धि वाले हैं, मनुष्य पराये प्राणों से अपने प्राणों का पोषण करते हैं, वे एक कल्प तक नरक भोगकर इस संसार में जन्म लेते हैं और उन्हीं प्राणियों के खाद्य बनते हैं. भूख से प्राण निकलकर कंठ तक आ गए तो भी मांस नहीं खाना चाहिए. मरायला लागलो इथपर्यंत प्राण आला तरी पण मांस नाही खायचं. स्कंद पुराण. पुन्हा स्कंद पुराणात काशीखंड कार्तिकीय कुंभज ऋषी यांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये काय वर्णन आहे बघा. मांसाहार करणे से 8 प्रकार के व्यक्ती पाप के भागी. कोण कोण से 8 प्रकार के व्यक्ती सुनो. यो जंतुरात्मपुट्यर्थ हीनस्ति ज्ञान दुर्लभ. जो अज्ञानी अपने शरीर के पुष्टि के लिए दूसरे जीवों की हत्या करता है, उस दुराचारी को न तो इस लोक में सुख मिलता है और न परलोक में. जो मांस खाता है भोक्ताम अनुमंता, अनुमंता यानी जो जीवों को मारने की अनुमति देता है. संस्कर्ता जो मांस पकाता है. क्रिय विक्रय हिंसका जो खरीदता है, जो बेचता है क्रिय विक्रय. और जो उपहरता जो अपने हाथ से मारता है धातीता. हिंसक अष्टधा स्मृता और जो धातीयता यानी जो बांटता है परोसता है. तथा जो आज्ञा देकर जीव हिंसा करता है. ये 8 प्रकार के मनुष्य हिंसक माने गए हैं. 8 प्रकार के. इसलिए कोई नहीं हम तो नहीं खाते, हम बस खाली पका के देते हैं. ऐसे फॅमिली हमने देखे. प्रभू जी आम्हाला खायचं नसतो पण काय करून द्यावं लागतं, कोण करणार मग. आहेत असे काही मंथनच्या वेळेस याचा संबंध भक्तांशी खूप वाईट वाटायचं त्यांना, कोण करणार आम्हालाच करून द्यावं लागतं, व्हावं लागणार पापाची भागीदारी. पर्याय नाही त्याला, अल्टरनेट नाही. शास्त्र एक्सक्यूज बट किंतु परंतु हे शास्त्रामध्ये नाहीये, एकदम स्ट्रिक्ट आज्ञा आहे जे काय आहे ते. आणि मांसाहार न करण्याचं महत्व काय. जो 100 वर्ष तक प्रत्येक वर्ष में अश्वमेध यज्ञ द्वारा यजन करता है और जो मांस भक्षण नहीं करता, ये दोनों परस्पर तुलना की जाए तो मांस त्याग करने वाला श्रेष्ठ है. मांस त्याग करने वाला. मनुस्मृति में, मनुस्मृति में क्या वर्णन है. जो जिसका मांस खाता है वह उसके मांस का खाने वाला कहता है। वह उसके मांस का खाने वाला कहता है। मछली के मांस का खाने वाला सब मांसों का खाने वाला होता है, इसलिए मछलियों को त्याग देना ही चाहिए। सबसे भयंकर है मछलियों का मांस खाना, इसलिए दूसरा मांस खाना इसका ये मतलब नहीं। मैं येणार रहते अपन पॉइंट वरती कि कशा प्रकारे शास्त्रामध्ये सूट दिलेली आहे। म्हणून यज्ञ में पशुबलि देने वाला मनुष्य नरक गामी होता है। जो मांस भोगी मांस लोभी मूर्ख अधम मनुष्य यज्ञ याग आदि वैदिक मार्गों के नाम पर प्राणियों की हिंसा करता है वह नरक गामी होता है। यह अत्यंत अधम कार्य है, सबसे बहुत बड़ा पाप है। जिसका वध करना है, महाभारत में ही अनुशासन पर्व में भीष्मदेव आगे कहते हैं, हे भरत नंदन, जिसका वध किया जाता है वह प्राणी कहता है, मांस भक्षयत यस्माद् भक्षयिष्ये तमाप्यम। मांस भक्षयत यस्माद्, अर्थात तू माझं मांस खातोय, अर्थात आज मुझे वह खाता है तो कभी मैं भी उसे खाऊंगा। भक्षी भक्षयिष्ये तम अप्यहम, मैं भी उसे खाऊंगा। यही मांस का मांसत्व है, इसी ही मांस का यही तात्पर्य समझो। इसलिए मांस न खाने वाला व्यक्ति पुण्य प्राप्त करता है। तो अशा प्रकारे अनुशासन पर्वतामध्ये व अनुशासन पर्व याच्यामध्ये वर्णन येतं। आणि बघा, भगवंताच्या कृपेने ब्रह्मदेवांना पहिली आज्ञा दिली भगवंतांनी, जशी सृष्टीची तुम्ही निर्मिती केली त्याच्याबरोबरच काय भोजनाची व्यवस्था करायची प्रत्येक जीवाची। त्यामुळं भगवंतांनी जशी सृष्टी केली प्रत्येक जीव मात्रांना खाण्यापिण्याची त्यांनी व्यवस्था केलेली। आता ह्याच्यामध्ये श्राद्धाला मांस अर्पण करायचं त्याबद्दल पण वर्णन आहे, नाही का? तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं पाहू की ह्याच्यामध्ये वैष्णव जैव धर्मामध्ये भक्तिविनोद ठाकूरांनी एक न्यायरत्न आणि वैष्णवदास यांच्या संवादामध्ये याबद्दल वर्णन केले, खूप सुंदर आहे, ध्यानपूर्वक ऐका। तर त्यांनी प्रश्न विचारला न्यायरत्नांनी की शास्त्रसंमत यज्ञात पशुवधाचा विरोध का आहे? मग वैष्णवदास सांगतात, पशूंचा वध करणे हा शास्त्रांचा उद्देश नाहीये। मग काय उद्देश आहे? वेदांमध्ये मा हिंस्यात सर्व भूतानी, मा हिंस्यात सर्वाणी भूतानी या मंत्राद्वारे पशु हिंसेचा निषेध केलेला आहे। मानव स्वभाव जोपर्यंत तामसिक राजसिक राहतो तोपर्यंत मनुष्य स्वभावतः स्त्री संग मांस भक्षण मद्यपानात आसक्त असतो। तो ग्रासलेला आहे त्याला तमोगुणाने आणि रजोगुणाने, त्यामुळे नॅचरली तो स्त्रीसंग मांसाहारमध्ये रमण करतो। मनुष्यांना उपरोक्त कार्यामध्ये प्रवृत्त करणे हा वेदांचा उद्दिष्ट नाहीये। उलट वेदांचा उद्देश काय आहे? त्यांना त्या कार्यापासून निवृत्त करणे। कसं निवृत्त करायचं पुढं खूप छान सांगतं। उच्चृंखल प्रवृत्तीचे क्रमशः दमन करण्याकरता वेदांमध्ये उच्चृंखल जी प्रवृत्ती आहे, मांस खाणं मदिरा पिणं, त्याचं दमन करण्यासाठी वेदांमध्ये मद्य मांस आणि मैथुनाची व्यवस्था केलेली आहे। जसे अनियमित समय मैथुन करण्याकरता विवाहाद्वारे मैथुनाची व्यवस्था केली आहे, जसे तसेच निरंतर पशुवध करून मांस भक्षक करण्याकरिता केवळ यज्ञाच्या वेळीच मांस भक्षणाची व्यवस्था केलेली आहे। आणि विशेष विशेष वेळी विशेष क्रियांमध्येच मद्यपानाची व्यवस्था आहे। या व्यवस्थेत विधिवत पालन केल्याने मनुष्याच्या कुप्रवृत्ती क्रमशः संकुचित होत अंततः पूर्णपणे निवृत्त होऊन जातात. क्रमशः वेदांनी दिली सूट, पण त्याचं परिणाम काय होतो, हळूहळू तो त्या कुप्रवृत्तीमधनं निवृत्त होतो. म्हणून वेदांमध्ये पशूंचा वध करण्याची आज्ञा दिलेली नाही, उलट त्यांचे तात्पर्य काय आहे, श्रीमद भागवत 11:5-11 याविषयी वैष्णव सिद्धांत असा आहे की जर तामसिक आणि राजसिक प्रवृत्तींच्या मनुष्यांनी पशुवध केला तर काही आपत्ती नाही, परंतु सात्विक प्रवृत्तीच्या मनुष्यांद्वारे प्राणहिंसा करणे योग्य नाही. जीवहिंसा पशुवृत्ती आहे. तर भागवत मध्ये सांगतात संसारात पाहिले गेले की मद्य मांस मैथून ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे, आणि कलियुगामध्ये तर हे भरमसाठ पाहायला भेटते. प्रत्येक चौकामध्ये मंदिर नाही भेटणार, मदिरालाही भेटतील, मांस नॉनव्हेजची दुकाने भेटतील, हॉटेल भेटतील, मंदिर कुठं कुठे भेटतील तुम्हाला पाहायला. तेव्हा त्यांना अशा प्रवृत्ती करिता विधान असू शकत नाही. अशा स्थितीत विवाह यज्ञ शौत्रमणी यज्ञाद्वारे त्यांची व्यवस्था केली आहे. लोकांच्या या प्रवृत्तीवर ते नियंत्रण करणं हाच एक शास्त्रांचा उद्देश आहे. म्हणून भागवत 1:13-47 अहस्तानी सहस्तानां पदानी चतुष्पदां फल्गुनी तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम. नाही का, एक जीव दुसऱ्यावरती अवलंबून आहे. हातवाल्यांचे हात नसणारे, पाय असणाऱ्यांचे पाय नसणारे, आणि मोठमोठ्या जीवांचे छोटे जीव आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाचे कारण ठरतो. तर असं हे वर्णन आहे शास्त्रामध्ये. म्हणून कर्मकांडामध्ये जरी शास्त्र श्रद्धेला श्राद्धात मांस अर्पण करण्याचं वर्णन दिले, पण ते कलियुगामध्ये सर्वथा वर्ज्य आहे. कलियुगामध्ये त्याची अनुमती नाहीये. मग आता हे प्रश्न विचारतात न्यायमूर्ती, अच्छा पितृऋणातून उद्धार होण्याकरता जे श्राद्धादी कर्म केले जातात त्यात वैष्णव आपत्ती का दर्शवतात, वैष्णव आपत्ती का दर्शवतात? बघा, मग वैष्णवदास सांगतात कर्मात आसक्त पुरुष जे कर्मकांडानुसार श्राद्ध करतात त्याला वैष्णवांचा काहीच विरोध नसतो. शास्त्र तर केवळ निर्देश करत. काय निर्देश? देवर्षी भूतापत्नीनाम पितृणाम न किंकरण नायम ऋणीच राजन सर्वात्मनाय शरण्य शरण मुकुंद गतहर्त मुकुंद परिहर्त करतम 11:5-41. तर जो मनुष्य भगवंतांच्या शरण गेला आहे तो देवता ऋषी पितर प्राणी कुटुंब अतिथी यांच्या ऋणातून मुक्त होतो तो. आणि म्हणूनच पितृऋणातून उद्धार होण्याकरता कर्मकांडीय श्राद्ध आणि कर्माचे विधान भगवंतास शरणागत झाल्याचे भक्तांकरता नसते, त्यांच्याकरता भगवंतांची पूजा करून पितरांस भगवत प्रसाद अर्पण करून बंधू बांधवांस भगवत प्रसाद प्राप्त करणे हा विधी दिलेला आहे. म्हणून जरी वैष्णव आहोत ना आपण, म्हणून वैष्णव धर्म सांगतोय जरी आपण हे केलं असेल श्राद्ध वगैरे करत असू घरी, तर श्राद्ध करताना जे पहिलं जे काही बनवतो ते पहिलं भगवान विष्णूंना अर्पण केलं पाहिजे, भगवंतांना. वैष्णव आहोत ना, आणि मग जेव्हा आमच्या आजीचं श्राद्ध होतं घरी मी तसंच केलं होतं, पहिलं भगवंतांना दाखवलं मग नंतर पुढे आणून ठेवलं ताट, कारण भगवत प्रसाद देतो. त्यामुळे शास्त्र विरोध नाही करत, पण एक सिस्टम घालून दिलेली आहे, त्यानुसार चाललं तर निश्चित कुप्रवृत्तीपासून हा मनुष्य दूर जाऊन तो हळूहळू प्रगती करत. आता 2 मिनिट थोडक्यामध्ये मी गायीचं वर्णन करतो, कारण प्रभुपादांनी गायीचं तात्पर्य सांगितलं की गो मांस कुठल्याच काळी कुठल्याच स्थळी मान्य केलेले नाहीये. गोचा वध, गो माता का महत्व, नमो ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मण हिताय. बघा, भगवंत स्वतः गायीचे पालन करणारे, सगळं जगाचे हित करणारे आहे, त्यांचं वर्णन आहे. तर भगवंत म्हणतात देवतांना, सांगतात गर्ग संहितेमध्ये, श्लोक नाही आता डायरेक्ट वाचतोय, वेद मेरी वाणी, ब्राह्मण मेरे मुख, गो मेरा शरीर, देवता मेरे अंग, गो मेरा शरीर, देवता मेरे अंग, और साधु पुरुष की क्या कहना। साधु पुरुष तो साक्षात मेरे हृदय के समान है। म्हणून साधु पुरुषा इतक प्रिय भगवंतांना ह्या अख्ख्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये कुणी नाही। म्हणून कित्येक पृथ्वी महाराज संवादामध्ये आम्ही वाचत होतो, भगवंत म्हणतात ही लक्ष्मी माझी पाय दाबते पण माझी तिच्यावर एवढी आस्था नाहीये। कुठे आहे साधू पुरुष? साधू बी ग्रस्त हृदयोर भक्त भक्त जनप्रिय, ग्रस्त झाले भगवंताचं हृदय। कुणी ग्रस्त केले? भगवंतानी। मदन नेत्यांना जाणंती नाहम त्योभ्यो मनागपी, त्रास भागवतामध्ये वर्णन। गाय मनुष्यों के बंधु है और मनुष्य गाय का बंधु है। यदि किसी के घर के सामने गाय नहीं है तो वह बंधुहीन है। आपले गृहस्थ आहेत काय काय, त्यांच्या दारामध्ये गाय, आश्रय कृष्ण प्रभू आहेत नाही का, आणखीन वैभव प्रभू, सुंदर त्यांच्या घरामध्ये गाय, खूप पवित्र, किती सुंदर। असल्या कलियुगामध्ये आणि असल्या शहरामध्ये आणि ते एक दारासमोर गाय, इनोवा, मर्सडीज, स्विफ्ट आणि काय काय गाड्या दिसतील, पण गाय कदापि नाही, कुठंच नाही दिसणार। पण असे म्हणून कृष्ण भावनाभावित ग्रहस्थ निश्चित त्याची खूप इच्छा असते की गाय ठेवायची, आणि काही जण ठेवतात, काही ना शक्य नसतं पण इच्छा तरी करतात, मोठी गोष्ट आहे। गाय के मुख में, गाय किती पवित्र आहे का, खूप इम्पॉर्टंट आहे। गाय के मुख में वेदों का वास है, गाय के दोनों सिंगों में श्री हरि और केशव का वास है, गाय के सिर पर ब्रह्म का वास है, गाय के ललाट में शिव का, कानों में अश्विनी कुमार का, नेत्रों में सूर्य चंद्रमा का, मूत्र स्थान में गंगा का, रोम कूपों में ऋषियों का निवास है, गोबर में लक्ष्मी का निवास, गोमूत्र में मंगल देवी का निवास है। आणखीन खूप मोठी लिस्ट आहे, वेळ नाहीये। म्हणून गायीच्या पूर्ण शरीरामध्ये, गाय पूर्णपणे 100% पवित्र आहे, तिचा एकही भाग व्यर्थ जाण्यासारखा नाहीये। म्हणून चैतन्य महाप्रभू आणि काजीचा प्रसंग येतो, महाप्रभू म्हणतात तुम्ही मुस्लिम गो हत्या का करता, शास्त्राच्या मध्ये विरोध आहे। महाप्रभू सांगतात जो गायीची हत्या करतो गायीच्या शरीरावरती जेवढे रोम आहेत तेवढे हजारो वर्ष त्याला नरक वास करावा लागतो। बहुत महंगा सौदा। बहुत महंगा, किती भयंकर आहे बघा गायीची हत्या। म्हणून गो अंग यत लोम तत सहस्र वस्त्र, गोवधी रौरव मध्ये पच निरंतर। अशा प्रकारे गायीचं हत्येचं वर्णन आहे। गो के खुर से निकली धूल पाप विनाशक है, वही ग्रह शुद्ध है जिसमें गोए रहती है, तेच ग्रह शुद्ध आहे जिथं गाय आहे। अशा प्रकारे गायीचं महत्व आहे। गोविंद स्वतः भगवंताचं एक नाव आहे जे गायींना आनंद प्रदान करतात, गायीची रक्षा करतात। स्वतः ज्या धामात आपल्याला जायचंय त्या आपल्या घराचं नाव आहे गोलोकधाम, गोपासनच आहे। अशा प्रकारे गायीची फार मोठी महिमा आहे। आणि थोडक्यात इथं सांगितलं, आज मी थोडक्यात सारांश हेच सांगितलं की सुरुवातीला तर संत आणि सामान्य जन कधीच ह्या दोघांना समान भजायचं नाही, हे कधीच समान एका स्तरावरती असू शकत नाही, भले बाह्यरित्या आपल्याला वाटत असेल पण कधीच दोघांना एका स्तरावरती पाहायचं नाही। दुसरं पाहिलं आपण कशा प्रकारे महाभारत अनुशासन पर्वामध्ये भीष्मदेव आणि युधिष्ठिर महाराज यांच्या संवादामध्ये जो मांस भक्षण करतो, खातो, शिजवतो, हे सगळे पापाचे भागीदारी आहेत। केवळ मांस न खाल्ल्याने तो पुण्य प्राप्त करू शकतो। आणि भगवंतानी अखिल जीवांची सृष्टी करते वेळीस आदेश दिला ब्रह्मांना की ब्रह्मा प्रत्येक सृष्टीचे खाण्याची देखील व्यवस्था करायची आणि ती केलेली आहे. जिथं खाण्याचा तुटवडा कोणी एक्सक्यूज देत असेल तर ते प्रकृती बॅलन्स करते. करुणा आणखीन दुसरा तिसरा काही नाहीये. आपली उन्मार्गी होऊन मदमस्त होऊन भरपूर एक्सप्लॉयटेशन केले छळले मग कधी कधी असा फटका बसतो प्रकृती एका जागेवर आणण्यासाठी. निश्चितच आहे ह्याच्यापासनं आपल्याला वैष्णवाला म्हणजे काय तो कठोर हृदयाचा नाहीये त्याला पण वाईट वाटतं एवढा नरसंहार होत चाललाय. मुंग्या मारतात तशी माणसं मारायला लागलीत करुणाने. निश्चितच वैष्णव देखील प्रार्थना करतो सर्वांसाठी पण याच्यातनं सिद्धांत शिकला पाहिजे की प्रकृती कठोर आहे. तिच्यासोबत जेवढी ती माया करते अंतरंगा शक्तीद्वारे आदान प्रदान करते भक्तांसोबत आणि नियमांमध्ये शिथिलता आणली तर मग तो भक्त जरी असेल तर ती महामाया बनते हे लक्षात ठेवायचं. असे त्यामुळं कधी आपण प्रकृतीशी विरोधात जाऊन जर काही करू तर प्रकृती आपल्याला अशा प्रकारचं दंड देते. आणि शेवटी गायीचं महत्त्व पाहिलं आपण कशा प्रकारे गायीला भगवंताना अतिशय प्रिय आहे तिचं महात्म्य थोडक्यात पाहिलं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की श्री प्रभुपाद की. अरे थोडा नरसंहार होत चाललाय. मुंग्या मारतात तशी माणसं मारायला लागलीत करुणाने. निश्चितच वैष्णव देखील प्रार्थना करतो सर्वांसाठी पण याच्यातनं सिद्धांत शिकला पाहिजे की प्रकृती कठोर आहे. तिच्यासोबत जेवढी ती माया करते अंतरंगा शक्तीद्वारे आदान प्रदान करते भक्तांसोबत आणि नियमांमध्ये शिथिलता आणली तर मग तो भक्त जरी असेल तर ती महामाया बनते हे लक्षात ठेवायचं. असे त्यामुळं कधी आपण प्रकृतीशी विरोधात जाऊन जर काही करू तर प्रकृती आपल्याला अशा प्रकारचं दंड देते. आणि शेवटी गायीचं महत्त्व पाहिलं आपण कशा प्रकारे गायीला भगवंताना अतिशय प्रिय आहे तिचं महात्म्य थोडक्यात पाहिलं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की श्री प्रभुपाद की. अरे